हिट्स 93.5 रेड एफएम वर साढ़े आठ झाले डॉट मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये आपल्या आजूबाजूला अवतीभोवती शहरात बऱ्याच गोष्टी सुरू आहेत. एक तर सुंदरशा पावसाचं आगमन झालेलं आहे त्यामुळे जर असा दिलासा मिळतोय. कालच्याला जरा कमी झाला पाऊस परवा आणि तेरवाच्या तुलनेत, पण आज सुद्धा पावसाची चिन्ह दिसत आहेत आणि याच पावसाच्या पार्श्वभूमीवर चांगल्या चांगल्या गोष्टी तर भरपूर आहेत. एकीकडे धरण भरेल असं वाटतंय, दुसरीकडे बळीराजा सुखावला आहे, आता पेरणीच्या कामांना जोर पकडला जाईल. दुसरीकडे तब्येती लोकांच्या बिघडायला लागलेल्या आहेत. सडन चेंज जो येतो क्लायमेटमध्ये तो आपल्याला वेगवेगळे आजार घेऊन येतो. सर्दी, खोकला, ताप भरणं यापासून तर नानाविध साथीचे रोग. त्यामुळे जरा स्वतःची काळजी घ्या, या सगळ्या रोगांपासून स्वतःचा बचाव होईल अशी एकूण परिस्थिती तयार करा, निरोगी राहता येईल स्वतःला याचा जास्तीत जास्त विचार करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, असं उघड्या पागड्यावरचं काहीही खाणं जरा टाळलं पाहिजे या सीझनमध्ये, कारण त्याचा पट्टदिशी त्रास होतो. घसा धरणं, खोकला सुरू होणं वगैरे वगैरे जरा काळजी घ्या. सूचना सके फ्रॉम एअरलिफ्ट गाणं येत आहे थोड्याच वेळात. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते राहो.